मित्रांनो, 7 ऑगस्ट 2025 रोजी ओपन एआयने GPT-5 जगासमोर आणला. चॅट GPT-चं सर्वात शक्तिशाली रूप. PhD लेवल रिझनिंग, मल्टीमोडल मॅजिक, पर्सनॅलिटी कस्टमायझेशन. GPT-5 फक्त प्रश्नांची उत्तरं देत नाही, तर तुमचं काम करण्याची पद्धतच बदलतो. महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, उद्योगपती सगळ्यांसाठी ही एक नवी क्रांती आहे. पण लक्षात ठेवा, AI वर विश्वास ठेवा, पण त्याचं नियंत्रण तुमच्याकडे ठेवा. कारण भविष्य AI फर्स्ट आहे आणि ते भविष्य तुमच्याच हातात आहे.